विविध भारती पुणे, माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या पर्यटकांच्या पार्थिवावर आज सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांचंही पार्थिव आज पहाटे विशेष विमानानं पुण्यात आणण्यात आलं. यावेळी राजकीय नेते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेले पिंपरी चिंचवडमधले सुमारे 32 पर्यटक सुखरूप असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली. आयुक्तांनी जम्मू काश्मीरमधील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधत या पर्यटकांविषयी माहिती घेतली. अतिरिक्त पोलीस महासंचालक मनीष सिन्हा यांच्याशी आपण संपर्कात असून शहरातील पर्यटकांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती चौबे यांनी दिली. भारतीय टपाल विभागातर्फे आता पुण्यात 24 तास स्पीड पोस्ट पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळ प्लॅटफॉर्म क्रमांक 1 शेजारी स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय रजिस्टर पोस्ट आणि आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग सेवा देण्यात येणार आहे. रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुद्धा हे काउंटर सुरू राहणार आहे. या विभागात सकाळी 10 ते 2 या वेळेत आधार कार्डच्या सुविधांसाठी काउंटर लावण्यात आलं आहे. नागरिकांनी या सेवांचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी केलं आहे. पुणे शहराच्या ईशान्य भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेनं विमानतळ क्षेत्र एकात्मता आराखड्यासह नगर रस्त्याचा सर्वंकष मोबिलिटी प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागाला भेडसावणाऱ्या रहदारीच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी महापालिका सल्लागार नेमणार आहे. खासगी वाहनांची झपाट्यानं होणारी वाढ, शहरी भागाचा विस्तार आणि अपुऱ्या वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमुळे पुण्यात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. पुणे शहरातील नाले आणि नाल्यांजवळील सोसायट्यांच्या सीमाभिंती बांधण्यासाठी राज्य सरकारनं पुणे महापालिकेला 200 कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र 6 महिने होऊनही हा निधी मिळाला नसल्यानं प्रशासनानं या सर्व निविदा रद्द केल्या आहेत. पुण्यात 2019 झालेल्या ढगफुटीत आंबील ओढ्याला पूर आला होता. यामध्ये अनेक सोसायट्यांच्या सीमाभिंती पडल्या होत्या तर 20 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला होता. त्यानंतर महापालिकेनं आंबील ओढ्याच्या दोन्ही बाजूनं संरक्षण भिंतीसह नवीन पूल बांधण्याचं काम हाती घेतलं होतं. इंद्रायणी नदीवरील निगोजे बंधाऱ्यातून शहरातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी चिखली इथल्या जलशुद्धीकरण केंद्र आणि निगोजे बंधाऱ्याला भेट दिली. यावेळी त्यांनी शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. बंधाऱ्यातील जलपर्णी तातडीनं काढण्याच्या तसंच बंधाऱ्याचं अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी पाटबंधारी विभागाला दिल्या. पुण्यात आजपासून सुरू झालेल्या बालकुमार चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या उपस्थितीत आणि लहान मुलांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून झालं. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवरायांचा छावा हा चित्रपट दाखवण्यात आला. संवाद पुणे, कोहिनूर ग्रुप आणि कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव 30 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे 2025 राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून यावर्षीचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्यभूषण पुरस्कार युवा साहित्यिक विक्रम शिंदे यांना जाहीर झाला आहे. मराठी साहित्य विश्वात अत्यंत कमी वयात भरीव योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. विक्रम शिंदे यांनी 6 पुस्तकांचं लिखाण आणि अनेक पुस्तकांचं संपादन केलं आहे. रास्तापेठेतील महावितरणच्या पुणे परिमंडळ कार्यालयासमोर 2 दिवसांपासून तांत्रिक कामगारांचं विविध प्रश्नांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. प्रशासनाकडून 3 ते 4 वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याचं कारण देत हे उपोषण सुरू आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 40 तर किमान तापमान 24.4 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही कमाल तापमानात बदल संभवत नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.